तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी मंदार देवस्थळी आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड FM बजाते रहो ऍक्शन.
पण आता तुम्ही अनेक सिरियल ज्याच्यामध्ये सासू सुना हा संसार तर तुम्ही तिथे यु नो थाटतच होतात, पण खऱ्या आयुष्यात तुमची बायको ती तुमच्या आयुष्यात कशी आली आणि तिची तुमची भेट कुठे झाली?
अरे दॅट इज अ बिग स्टोरी. शिवाजी पार्क सगळ्या प्रेमिकांचं माहेरघर आहे असं आपण म्हणू, दादर मध्ये राहत असल्यामुळे. माझा एक मित्र आहे, माझा खूप जिवलग मित्र आहे, दिनेश पोद्दार नावाचा, जो एडिटर आहे. तर तो आणि मी घट्ट मित्र, आम्ही 95 सालापासून मित्र होतो. तर आम्ही एकदा शिवाजी पार्क मध्ये कट्ट्यावरती बसलो होतो, तर माझी बायको त्याची मैत्रीण, तेव्हा एक मुलगी घरातला कुत्रा फिरवायला असं शिवाजी पार्कला घेऊन आली होती आणि ती अशी चालली होती, आली आमच्या समोर मुलगी, कुत्राचा समोर होता, आणि तिने दिनेशला असं हाय दिनेश असं हाय केलं, आणि तेवढ्यात त्या कुत्र्याला काहीतरी दिसलं तिच्या, आणि त्याने जोराचा जो काही हिसका दिला त्याच्यावर ही ओढली गेली आणि ही आमच्या समोर पडली त्या कुत्र्याच्या मागे. ते दिनेशनी हाय केल्यानंतर हाय दाप असं असं सगळं एकत्र झालं, तर मला कंट्रोलच झाला नाही आणि मी कट्ट्यावरती बसलो होते शिवाजी पार्कच्या आणि मी तोंडाकडे बघून असं हसायला लागलो, आणि तिने असं जळजळीत एक खुन्नस दिला मायाकडे आणि ती निघून गेली. पहिला दिवस तिथेच संपला, दुसऱ्या दिवशी ती परत आली, तेव्हा कुत्रा नव्हता, ती एकटीच आली होती. मग ती दिनेशशी बोलली, बसली आणि मग दिनेशनी ओळख करून दिली आणि मी आपला जस बघितलं हाय असं गेलं आणि मी जनरल बोलत होतो. ती म्हणाली हा कोण आहे, हा कोण आहे, याला इतका मास कुठला आहे. मग कालांतराने गाठीभेटी वाढल्या, ग्रुपमध्ये एकत्र येणं वाढलं आणि मग त्याच्यानंतर तिने प्रपोज केलं आणि मी खूप वेळ घेतला हो म्हणायला, आणि मग व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी तिला हो म्हटलं. दॅट वॉज द स्टोरी.
फायनली तुम्ही होतं म्हणालात तिला, पण ती काय करत होती, घरच्यांना कसं सांगितलं आणि घरच्यांची रिएक्शन काय होती?
ती काहीच करत नव्हती, ती लाडोबा आहे ती घरातली, त्याच्यामुळे ती जॉब करत नव्हती. पण तिने तिच्या भावाला, वहिनीला आणि आईला सांगितलं होतं, रात्र मी माझ्या घरी सांगितलं नव्हतं, मी जरा घाबरत होतो, पण ते तिनेच येऊन सांगितलं की कोण रे आली रोज येते वगैरे असं एक आजूबाजूला चाळी चर्चा सुरू झाली होती. तर त्याच्यामुळे आई बाबांना सगळेच विचारत होते. तर एक दिवस ती सहज येते तशी आली घरी आणि आईने काहीतरी पोहे वगैरे केले होते आणि ती म्हणाली की बाबा मला मंदार आवडतो आणि आम्ही लग्न करायचं ठरवलंय. असं असा पोह्याचा घास अडकला आणि बाबा असे शांत, मला आठवतं बाबा पेपर का काहीतरी वाचत होते, बाबांनी असं बर, बाबांची इतकीच रिएक्शन होती, ते इतकं पटकन सॉर्टेड होईल असं मला वाटलं होतं जे झालं, आणि नंतर काय मग काहीच प्रॉब्लेम नाही. असं
लग्नातला काही धमाल आठवणी आहेत का, काही गडबड झाली होती का?
नाही, लग्नाचं अगदी तुला खरं सांगू, आई बाबांना खूप धामधुमीत करायचं होतं लग्न, आणि मला ते वाटत होतं की हे बरोबर नाही, कारण आपणही अजून तेवढे कमवते नाही, इतकं पैशाचं लग्न करायचं आणि ती पैशाची उधळण असं मला वाटलं. त्याच्यामुळे मी रजिस्टर लग्न केलं, 1000 रुपयात लग्न झालं आमचं. त्या दिवशी पूजेला सगळ्यांना बोलवलं होतं घरी आणि मग आपलं पूजेचा जो घरातला नेहमीचा मेनू असतो तो, त्याच इट. फक्त लग्न झाल्यानंतर माझे दोन मित्र जे माझे विटनेस होते, आई बाबा आत्या तिच्याकडनं वहिनी तिचे बाबा आई आम्ही जेवायला गेलो.
ओके, मग मला सांगा की त्यानंतर हनीमूनला तरी गेलात की नाहीत का, तेही सुद्धा तिला सेटवर घेऊन गेलात?
हनीमूनला गेलो, हे आता तू बोललीस सेटवर घेऊन गेला का, माझं रजिस्टर का होईना जे काही लग्न होतं त्याच्या आदल्या दिवशी मी कोल्हापूरवरनं आलो शूटिंग वरनं, बरं तेव्हा मोबाईल नाही काही नाही, त्याच्यामुळे हा करतोय हा येणार आहे का नाही होणार आहे का नाही उद्या लग्न, इथपासनं तिकडे तिची गाळण उडाली होती. पण ते झालं आणि मग बाबांकडनं पैसे घ्यायचे नव्हते, हे करायचं नव्हतं, माझं तेव्हा 5,500 रुपये बजेट होतं. ती म्हणाली माझ्याकडे 2-3 हजार, त्याच्यामुळे 8,000 असे आमच्याकडे होते आणि मग त्याच्यात कुठे जायचं असं सगळं ठरलं. तर आम्ही महाबळेश्वरला गेलो, तिथे 3-4 दिवस आम्ही होतो.
मी आधी मेन्शन केलं होतं की वादळवाट वॉज माय फेवरेट सिरियल आणि सगळ्यांची जेवणाची वेळ ज्या सिरियलने बदलली ती म्हणजे वादळवाट असं म्हणलं जायचं. तर वादळवाटच्या काही आठवणी आम्हाला सांगू शकता का, ती सिरियल तुम्ही कशी डिरेक्शनला सुरुवात केली त्याची?
त्यावेळेला मी ना वसुधा नावाची एक सिरियल करत होतो जी ई टीव्हीवर होती, म्हणजे आताचा कलर्स त्यावेळेचं ई टीव्ही मराठी. सो ते चालू असताना मला शशांक सोळंकींचा फोन आला की मंदार मी असं एक नवीन सिरियल करतोय तर तू प्लीज ये. तर मी त्याला वर्सोव्याला बरिस्तामध्ये भेटायला गेलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की मंदार असं असं आहे एक नवीन सिरियल आहे आणि ती तू करायचीस कारण तुझ्या टाईपचा सब्जेक्ट आहे. जेव्हा तू आभाळमय करत होतास दॅट टाईम आय वॉज सीईओ ऑफ दॅट कंपनी, म्हणजे मी त्याच्यामध्ये सगळं आणि फायनान्स आणि सगळं मी बघायचो, त्यावेळेला तुला 1800 रुपये पर एपिसोड मिळत होते, तर मी तुला 2000 रुपये पर एपिसोड देईन असं त्यांनी म्हटलं. मला गोष्ट आवडली, पैसे सोडून द्या आपण करूया असं म्हणून मग माझी अभय परांजपेंशी भेट झाली. गोष्ट तुमची हिट होण्याआधी आणि ती मनाला भिडण्यासाठी ना तुमची कॅरेक्टर्स घराघरात पोचली पाहिजे. ते जर का झालं ना तर तुमची गोष्ट सहज त्याच्यामध्ये खपून जाते. आणि तेच एक्झॅक्टली मी अभयकडनं शिकलो. त्यांनी इतकं परफेक्ट केलं होतं की स्वभावानुसार म्हणजे रास कोणती या कॅरेक्टरची काय असेल इतपत त्यांनी वर्किंग केलं होतं. मग ह्या राशीचा माणूस कसा वागेल, मग त्यांचं कोणाशी जमतं, त्याप्रमाणे सगळे ते त्यांनी आडाखे बांधले होते आणि त्याप्रमाणे त्या कॅरेक्टरशी बांधणी केली होती. सो अशी वादळवाटच्या मालिकेला सुरुवात झाली. फ्रेंडली वातावरण असायचं कारण मी, अविनाश नारकर, उमेश कामत, प्रसाद ओक, लोकेश गुप्ते, अरुण नलावडे, आम्ही सगळे एकत्र एका ठिकाणी होतो अंडर वन रूफ. दॅट वॉज द सुपर सॉनिक एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ.
आणि मला असं वाटतं झीशी ना तुमचं एक काहीतरी नातं आता जुळलंच आहे, कारण तुम्ही आता होणार असून मी या घरची हे जे सिरियल केलं आणि त्यातले डायलॉग्स म्हणा किंवा त्यातली जोडी म्हणा इतकी इतकी आता नावारूपाला आली आहे. सो मला सांगा की हे कसं घडलं?
तेजश्री शॉर्टलिस्ट झाली होती कारण आम्ही जेव्हा चॅनलमध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा तिची एक नुकतीच एक सिरियल येऊन गेली होती टीव्हीवर त्याच्या आधी. शशांकच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी ना एक काला आहे तस्मै नमा नावाचा एक शो करत होतो ज्याच्यामध्ये शशांक एक छोटं कॅरेक्टर प्ले करत होता, विक्रम गोखलेंच्या नातवाचा रोल तो प्ले करत होता. सो माझा ज्या दिवशी पहिला दिवस होता त्या सिरियलच्या शूटिंगचा आणि माझी पहिल्यांदा शशांकशी ओळख झाली, मी त्याला सीन समजावून सांगितला आणि म्हटलं चला टेक करूया हो असं म्हणून तो शॉर्ट होता तिकडे गेला. मी मॉनिटरवरती बसलो आणि माझी ना बऱ्याच वेळा सवय आहे, म्हणजे मी बऱ्याच वेळा सीन बघायच्या वेळेला मी डोळे बंद करून मी ते डायलॉग ऐकतो. ऍक्शन म्हटल्यानंतर ते डायलॉग सुरू झाले आणि मी ना असे डोळे बंद करून बसलो होतो. सीन संपला, मी कट असं म्हटलं आणि म्हटलं ओके फर्स्ट क्लास. तर मग असे म्हणा म्हणाला तू बघितला पण नाही सीन? म्हटलं नाही. तो ज्या पद्धतीत बोला ना आय एम कॉन्फिडंट ओके. आणि मग मी त्याच्याकडे जाऊन त्याला म्हटलं शशांक तुझा आवाज खूप मस्त आहे, मार्क माय वर्ड, एक दिवस तू खूप मोठा स्टार होशील. आणि हे माझं आणि त्याचं फर्स्ट कॉन्व्हर्सेशन, पहिली भेट. आणि अचानक मला होणारच्या वेळेला त्याचा चेहरा आठवला कारण मला तसा श्री हवा होता जो आम्ही डिझाईन केला होता. तो नेमका त्यावेळेला स्टार प्रवाहचा शो करत होता आणि मी त्याला म्हटलं शशांक असं असं आहे, झी मराठीचा शो आहे आणि लीड आहे, लव्ह स्टोरी आहे, तू करशील का? सगळं पॉझिटिव्हली वर्कआउट झालं, त्याची त्या सिरियलमधनं सुटका झाली आणि शशांक इकडे आला. रेस्ट वॉज द हिस्ट्री.
हिंदी सिरियल कुछ तो लोग कहेंगे हे सुद्धा तुम्ही डिरेक्ट केलं, तर ते कसं घडलं? म्हणजे मराठी आणि हिंदी बॅलन्स करताना एक तर काय फरक आणि ते कसं झालं?
एक तर ना मला हिंदी सिरियल कधीच करायची नव्हती कारण एक दोनदा मला बोलवलं होतं पण तिकडचे जे एक्सपिरियन्स होते की सगळंच लिहून यायचं, तुम्ही इथे क्लोज घेतला पाहिजे आणि तुम्ही इथे ट्रॉलीज लावली पाहिजे किंवा हा सीन सगळाच दोन अँगलनी शूट झाला पाहिजे. सो म्हटलं हे काय ह्याच्यासाठी डिरेक्टरची गरज नसते, मग तुम्ही ते ऍक्शन कट कोणालाही म्हणायला बोलवा ना, सगळंच तुम्हाला हवं असेल तर. मी असं काम नाही करत त्याच्यामुळे ते म्हटलं मग परत करणार आपल्याला ते मनाला नाही पटणार, मग ते सांगणार की तुम्ही करू नका, त्याच्यापेक्षा आपणच न केलेलं बरं. एक दिवस रितेश मोदी म्हणून आहेत त्यांचा मला फोन आला तर ते मला म्हणाले मी तुझ्या वादळवाटचा डायहार्ड फॅन आहे, तशाच टाईपचा एक शो मी घेऊन आलो आहे, मी त्याचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे, तर मला असं वाटतं की हा शो तू करावास. तर म्हटलं सर मी हिंदी नाही करतो. तर म्हणे नाही तू गोष्ट ऐक आणि मग तू तुझा निर्णय घे. म्हटलं अरे यार ते एवढा फोर्स करता आपण नाही म्हणणं पण बरोबर नाही. म्हटलं ओके सर मी ठीक आहे वाचतो. तर त्यांनी एक मला रूम दिली ऑफिसमध्ये त्यांच्या, असं टेबलवरती 5 एपिसोडच्या स्क्रिप्ट रेडी होत्या. मी बसलो, चहा आला माझ्या बाजूला ठेवला गेला, मी एपिसोड वाजायला सुरुवात केली आणि मी एपिसोड वाजून ठेवला, माझा चहा तसाच होता, मी एक घोटही प्यायलो नव्हतो. म्हटलं काय यार दिस इज अमेझिंग. मी बाहेर आलो रूममध्ये, ते म्हणाले हा मंदार काय म्हणायचं तुला? म्हटलं किंमत जो तुमच्या हो काम जो मैच्या हो, त्याच्यामुळे हा शो मी करतोय, पैसे तुम्ही म्हणाल ते तुम्ही म्हणालात, मी उद्या 1 रुपया देतो तुला मंदार, मी तयार आहे, पण हा शो मी करणार. कारण म्हटलं कमलेश पांडेंसारखा रायटर, इतके सुंदर संवाद आणि ज्याच्यासाठी मी भुकेला आहे ज्या कामाचा, ते असं जर का मला करायला मिळत असेल तर माझी फक्त एकच अट आहे की माझ्या कामामध्ये चॅनल इंटरफेअर नाही केला पाहिजे किंवा हा शॉट असा घे हे असं घे इथे ट्रॉली पाहिजे इथे क्लोज पाहिजे हे नाही सांगायचं मला, मी सीनची ट्रीटमेंट मी ठरवणार. ते म्हणाले डन मंदार काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग सोनी पीपल वर सो गुड.
93.5 रेड एफएम बजाते रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.